जय जय रघुवीर समर्थ। तसंच एखादा शेतकरी असेल तर त्याला शेती वाडी विहीर या सगळ्या गोष्टी लागतात, बी बियाणं त्याला शेतीची खतं वगैरे। आता ह्यातलं फक्त शेतीसाठी लागणारं जर बी आहे ते सोडून, किंवा धंद्यासाठी लागणारे सहकारी किंवा कर्मचारी हे सोडले तर बाकी सगळ्या गोष्टी त्यातल्या निर्जीव म्हणजे जड असतात, आणि एरवी सजीव लागणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या सुद्धा, म्हणजे समजा तुम्हाला आंब्याची कलमं असते तर एक सजीव आंब्याचं तुम्हाला तिथे हे लागतं, वृक्ष असं लागतं त्याचा उपयोग, की ते त्यातल्या सजीवता हे सुद्धा ते निर्जीवतेनं प्रगट होतं, म्हणजे जडात त्याला आपण म्हणतो की चैतन्य हे जडातून प्रगट होतं, नुसतं चैतन्य असं आपल्याला सांग हे होत नाही, जाणवत नाही। त्याचं कारण असं आहे की आपल्या कर्मे आपल्या ज्ञानेंद्रियाने जे ज्ञान होतं ते मूळ जडातच होतं, आणि त्याच्यामध्ये गमत कशी आहे बघा, त्याच्यामध्ये चैतन्य आहे ह्याचं अनुमान आपल्याला करायला लागतं। चैतन्याचं ज्ञान हे अनुमानाने होतं आणि जड वस्तूंच्या गुणधर्माचं ज्ञान हे आपल्या ज्ञानेंद्रियात होत असतं। मग कुठेही बघा तुम्ही, तुम्हाला चैतन्य हे अनुमानाने म्हणजे डोळ्याने तुम्हाला चैतन्य दिसू शकत नाही, म्हणजे एखादी वस्तू आता इथे आहे पुढच्या क्षणी पुढे गेली त्याच्या पुढच्या क्षणी पुढे गेली म्हणजे ती गतिमान आहे, मग ती गतिमान ही अधितीची गती अंतःप्रेरणेने आहे का बाह्य प्रेरणेने आहे याचा तुम्हाला विचार करून अनुमान करून ते शोधून, हां ही अंतःप्रेरणेने गती आहे म्हणजे ही वस्तू जिवंत असली पाहिजे। मग म्हणून म्हणून माणूस जिवंत आहे, पशु जिवंत आहे, पक्षी जिवंत आहेत, नंतर यातले जलचर मासे जिवंत आहेत, झाडं झुडपं जिवंत आहेत, जगदीशचंद्र बोसांनी सांगितलं, नंतर आपले जे सूक्ष्म जंतू असतात त्याचे कीटक पाली घुरळ वगैरे आपल्या ह्याच्यातले संबंधात येणारे, त्याशिवाय सूक्ष्म अॅमिबापासून पुढचे जे हे असतील त्या सगळ्या ज्या जशा हे जिवंत आहेत, तेव्हा ह्या सगळ्या जिवंतपणाचा म्हणजे चैतन्य हे नेहमी जडातून प्रगट होत असतं, तरी सुद्धा आपण आपल्या सुखासाठी म्हणून म्हणजे ह्या गोष्टी एकदा आपल्याला प्रथम गरज त्याची लागते, गरज म्हणून त्याचा आपण वापर करतो, त्याचा वापर एकसारखा सुरू झाला की त्याची आपल्याला सवय होते आणि या सवयीतून आपल्याला सुखाची प्रवृत्ती मिळते आणि त्याच्यानंतर त्याचा आधार आपल्याला वाटायला लागतो, मग त्याची त्याची मालकी ही भावना आपल्या मनात येते। मालकी ही भावना तशी आहे की माझ्या आज्ञेप्रमाणे बरं का इतरांनी वागावं म्हणजे मी त्यांचा मालक आहे, किंवा माझ्या मनात जे असेल त्या तशाप्रमाणे त्याप्रमाणे या वस्तूचा व्यवहार करण्याची मला जर सवलत असली तर ती माझी मालकी आहे, म्हणजे मला हवं तसं मी करू शकेल असं झालं की ती मी त्या वस्तूचा मालक बनते। आता ही मालकी ही टिकणारी गोष्ट नसल्यामुळे समजा ती वस्तू तुझ्या खराब झाली तर त्या मालकीचा काय उपयोग होत नाही। तसं एखादी गोष्टीची आपल्याला प्रथम आवश्यकता भासते, म्हणजे त्यांनी विचार करण्याची गोष्ट आहे की अत्यंत आवश्यकता जगण्यासाठी आवश्यक गोष्ट, त्याच्यानंतर त्या जगण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींना इतर असे सहाय्यक म्हणून ज्या काही इतर वस्तू असतात त्याला सुविधा म्हणतो आपण, की त्या सुविधातून आपल्याला हे निवडून देतात। जसं आपण बघितलं की पूर्वी भुशाच्या शेगड्या होत्या की नाही, त्याच्यानंतर मग ते लाकडाचे हे आले लाकूड फाट्यावर हे, अजूनही आजही बहुतेक वारली लोक आणि आदिवासी लोक हे लाकूड फाटात वापरत असतात स्वयंपाकासाठी म्हणून, त्याच्यानंतर मग आपल्या रॉकेलचा असतो आला, मग त्याच्यानंतर आणखीन कशाचा काय गॅस तरी आलं, आणि आता सर्वमान्य गोष्ट म्हणजे गॅस। आता ह्या सगळ्या ह्याच्यात ह्या ट्रान्झिशन स्टेजेसमधून बदलाच्या ह्याच्यात प्रत्येक वेळेला आपल्या किती गोष्ट आवडती झालेली आहे, म्हणजे ज्या वेळेला लाकूड लाकूडावर किंवा ह्याच्या कोळशावर हा मधला कोळसा सांगण्यात आला, ज्यावेळी कोळशाच्या शेगड्या होत्या त्यावेळी भुशाच्या शेगड्या वापरायला लागल्या याचं लोकांना दुःख झालं त्या काळात, म्हणजे ज्या वेळेला 1942 साली जागतिक युद्ध होतं त्यावेळी त्या भुशाच्या शेगड्या आल्या होत्या, मी लहान होतो म्हणून मला माहिती, तर त्यावेळी सगळ्यांना दुःख व्हायचं काय आमच्यावर डंप केलेलं आहे आमच्या डोक्यावर लादलेलं आहे वगैरे भुशाच्या शेगड्या असतो कोळसा गरम द्यायला काय हरकत आहे वगैरे अशा तऱ्हेने त्याच्यावर त्याच्यावर टीका होत असते। त्याच्यानंतर रॉकेल आल्यानंतर तोच कोळसा हळूहळू इतिहास जमा झाला, तर हा जो प्रकार होतो की प्रथम ज्याची आवश्यकता वाटते त्या आवश्यकतेतून सोय निर्माण होते, त्या सोयीतून आपल्याला सुख वाटत जातं आणि ती सोय सुख बाजूला सोय बाजूला झाली की दुःख व्हायला लागतं। आता आज सुद्धा ज्यांच्याकडे इलेक्ट्रिसिटी शेगडी असेल ती माणसं इलेक्ट्रिक गॅस नसता देत आहे पण इलेक्ट्रिसिटी असायला पाहिजे, इलेक्ट्रिक गेली की त्याला दुःख व्हायला लागतं, त्या डोंबिवलीत वाटेल तशी इलेक्ट्रिक जाते आम्हाला आमचं हे वापरता येत नाही त्याचं इन्स्ट्रुमेंट वापरता येत नाही असं, कारण शेवटी कितीही वॉशिंग मशीन असतं ते शेवटी ते MSEB च्या ह्याच्यावर अवलंबून आहे सहकार्यावर, कुठल्याही वॉशिंग मशीनचं कार्य हे MSEB च्या सहकार्यावर अवलंबून असतं त्याच्यामुळे, म्हणून त्याच्यात त्यांनी सांगितलं की अनेक प्रकारचे आश्रय या जीवनात आपण घेत असतो, काही लोक बाह्य कर्माचा आश्रय घेतात मग त्याच्यावर अवलंबून असतात मग त्याच्यामुळे सत्कर्म दुष्कर्म हे सुरू होतात, नंतर बहिरंग कर्म कर्मांचा आश्रय घेतात. काही लोक शेती व्यापार नोकरी धंदा याच्यामध्ये मशगूल असतात, याचा त्यांना आधार वाटत असतो. अंतरंग काही लोक भक्त जे असतात जे साधक असतात त्यांना आतल्या याचा आधार वाटत असतो. या उपासनाचं जप अनुष्ठान व्रत वैकल्य वगैरे अशा तऱ्हेची ही इथे ह्याचे सगळ्याचे आधार घेतलेले असतात. परंतु इथे देवर्षी सांगतात की इतर सगळ्या आश्रयांचा शक्य असेल तर शारीरिक नसेल तर मानसिक त्याग करून भगवंताचाच फक्त आधार खरा आहे असं वाटणं त्याच्या हे त्याच्या ठिकाणी अनन्यता असल्याचं लक्षात आहे. आणि इतर ठिकाणी आपल्याला जेव्हा आधार वाटतो तो कालांतराने आपल्याला कळून चुकतं की हा आधार अपुरा आहे, हा आधार सदैव पुरणारा नाही, म्हणून दुसऱ्या आधाराची गरज. तर या अनन्यतेचा अभ्यास करता येतो का? काही अगदी एक जन्मजात येणार ही गोष्ट आहे का अभ्यासाने येण्यासाठी गोष्ट आहे का? त्याच्या ठिकाणी प्रथम स्फुल्लिंग असलं तर मग ते वाढवता येतं, प्रगती करता येते. त्याच्यावर माऊलीचं म्हणणं असं आहे या याच्यामध्ये तुम्ही एका क्षणाने जरी आनंदाने जरा सुरुवात केली तरी चालण्यासारखं आहे. म्हणजे ही अभ्यासाची गोष्ट आहे. म्हणून आपल्याला त्याचा ह्या ओव्यांचा आधार असा आहे की एक क्षण जरी आपल्या ठिकाणी आनंदता निर्माण झाली तरी उद्या त्याचे दोन होऊ शकतील, तीन होऊ शकतील. माऊली असं म्हणते की तरी गा ऐसे करी या आठा पहरा माघारी, आठा प्रहरा माघारी मोठके निमिषे भरी देत जाय. एक क्षणभर तू मला जरी दिला देवाची उभा क्षणभरी तर हा क्षण म्हणजे 24 तासात सुरुवातीला एक क्षण जरी मला दिलात तरी चालण्यासारखा आहे. मोठके निमिषे भरी त्याचंच रूपांतर पुढे कशात होतं की प्रत्येक क्षणी एक क्षणभर देण्यामध्ये होतं. प्रत्येक क्षणी एक क्षणच दे मला जास्त नको दे क्षणोक्षण तसं त्याला क्षणोक्षण म्हणायचं. मग जय का मग जय जय का निमिष निमिष म्हणजे निमिष मग तो जो क्षण असेल देखील माझे सुख फक्त माझं सुख त्या क्षणाला तुमच्या मनाला कळलं पाहिजे की त्याच्यात माझं काय सुख आहे. एक क्षणभर देवाकडे चित्त लागलं असताना एकाग्र झालं असताना त्याच्याशी अनन्य भावाने जडलं असताना त्याचं सुख काय आहे हे त्याला एकदा कळलं तितकं एक क्षणभर तरी तेथुले अरोचक विषयी गेले. तितका क्षण त्याच्या विषयांपासून तो लांब राहील. तितका क्षण एक तेवढाच क्षण त्याचा विषयांच्या ठिकाणी अरोचक म्हणजे त्याला अरुची वाटेल. असं जर हळूहळू होत गेलं तर मग तैसे भोगा आतून निघता मग या भोगाच्या मागे लागणारं चित्त जे आहे एक क्षणभर दोन क्षण क्षणोक्षणी क्षणोक्षणी अनन्यता असं करीत करीत चित्त मज माझी निघता म्हणजे माझ्या ठिकाणी ते चित्त एकदा लागू लागलं की हळूहळू पंडू सुता मीची होईल. त्यातली ही गंमत आहे की माझ्या ठिकाणी ते चित्त लागलं की मी आणि ते चित्त एकमेकाशी अनन्य झालं की मीच जणू काय तो झालेलो आहे असं त्याला वाटत. आणि म्हणून त्याने म्हटलं की ते माझं होईल असं न म्हणता त्याने असं म्हटलंय हळूहळू पंडू सुद्धा मीची होईल. जसं तुकाराम महाराज म्हणा देव पहाय असे गेलं तेथे देवची होऊन ठेवलं. मी शेवटी माझ्या लक्षात आलं मी त्याचाच अंश आहे, दुसरा कोणी असू शकणार नाही या जगामध्ये. मी स्वतंत्र मला काही अस्तित्व नाहीच आहे. मी स्वतःला स्वतंत्र अस्तित्व मानलं हा माझा इतकेच भ्रम होता, तो आता या भक्तीने दूर झालेला. जसं तुका झाला असे पांडुरंग असायचं तैसे भोगा असून निघता चित्त मज माझी निघता हळूहळू पंडू सुद्धा मीची होईल. म्हणून ते काय म्हणतात म्हणून आता विचार करत बसू नको याच्यावर. सरळ सरळ उठ आणि भक्ती मार्गाच्या त्या पहिल्या क्षणाच्या अनन्यतेसाठी प्रयत्न कर. असं माऊली म्हणते तरी धड झडवली वहिला नेलं झाड सगळं अंग झाडून तयार. जसं एखादं मांजर बिंजर तसं सगळं अंग झाडून आळस झाडून तयार होतं ना तसं तरी धड झडवली वहिला निघ ये भक्तीची या वाटे लागत गिया पावसी अव्यंग निज धाम. म्हणते अगोदर तुला माझं घर लागेल निज धाम आणि तिथे मग त्या घर माझ्या तू घरात आल्यानंतर पहिल्यांदा तुझी तुला माझी भूमी लागेल सलव कसा म्हणतो मग तुला माझं घर लागेल निज धाम आणि त्याच्यानंतर तू आत आलास की मग हळूहळू माझ्याशी तू एकरूप असेल मी होऊन जाते. तसा हा अन्नतेचा अभ्यास तिथे सांगितलेला आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी तीच भावना आपण जे वाचतो त्याच्यामध्ये व्यक्त केलेली आता तुझं कळेल ते करी तारीसी तरी तारी नाहीतर मारी काय वाटेल तुला जे पाहिजे ते घर मी तुला चरणालेलं आहे. जवळी अथवा दूरी धरी घाली संसारी अथवा नको शरण आलो नेण ते पणे म्हणजे काहीही न कळता मी तुला शरण आलेलो आहे. शरण आलो नेण ते पणे मी सगळं माझं ज्ञान बाजूला ठेवून मी तुला शरण आलेलो आहे. भावभक्ती काही चरणी मला यातलं काही कळत नाही फक्त मी तुला शरण आलेलो आहे एवढंच मला समजलं. गीतेमध्ये सुद्धा हा त्याने संदर्भ दिलेला आहे. भगवंतानी अनित्यम असुखम लोकम इमम प्राप्य भजत्व हे सगळं आणि त्या असुखाचं या जीवनातलं जे काही हे असेल ते सगळं बाजूला ठेव, तुझ्या बुद्धीतनं काढून टाक आणि माझा मला शरण ये भजस्व माझी भक्ती कर. महाराज म्हणतात विषय जो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता, म्हणजे त्यांची जनधन प्रत्यक्ष माता पिता यांच्यावर जी काही जी आसक्ती असते ती बाजूला ठेवून त्यांच्या चित्ताचा विषय फक्त नारायण पांडुरंग झालेला असतो. झालो उदासीन देही एक एक विणे एका विणे चाल नाही, एका विणे चाल नाही. इथे दुसरा त्याचा संदर्भ दिलाय की ज्याच्यावर आपले जे जे भेटे भूत आधारलेले अनन्या चिंतयंतो माम ये जना परियुपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमं वहाम्यहम. म्हणजे मला अनन्य भावाने जे शरण आलेले असतात आणि जे सर्वस्त्री सर्वदा सर्वथा आणि सर्वस्त्री माझी भक्ती करत असतात त्यांचा योगक्षेम चालवणं मला भाग पडतं. त्यांच्या योगक्षेमाकडे मला जातीने काळजी द्यायला नसते. जसं व्ही आय पी पाहुणे असते की यजमानांनी जातीने त्याच्याकडे हे करतात, जातीने लक्ष देतात पुरवतात, तसं त्याची त्यांनी फक्त व्याख्या अशी दिली आहे. योमाम पश्यती सर्वत्र सर्वांच्या मयी पश्यती, म्हणजे सगुण भक्तीचं रूपांतर सर्व गुणा भक्तीमध्ये होतं. ते असं की जो मला सर्वत्र पाहतो आणि सर्व विश्व माझ्यातच आहे असं पाहतो पाहतो म्हणजे त्याला दर्शन होतं, त्याचं चिंतन असतं, त्याला त्यालाही अनन्यता जमते. तर त्याला दुसरं अनन्य म्हणजे माझ्याशिवाय दुसरं काही त्याला दिसतच नाही, सगळं मीच आहे असं त्याला सदैव दर्शन होत असतं. ही त्यांनी पुढे उदाहरणं दिलेली आहेत की चकोर आणि चंद्रामृत प्राशन, की चंद्राचं चंद्राच्या किरणातून चकोराला चंद्राचं अमृत प्राशन करायला मिळतं, त्याप्रमाणे तो जशी चंद्राच्या अमृताची रात्रीची वाट बघत असतो त्याप्रमाणे चातक आणि मेघजल तसा चातक हा मेघजलाच्या पावसाच्या पाण्याची वाट बघत असतो. भृंग हा कमलकलिकाचा कमलकलिकेच्या मधले जे केसर आहेत त्याच्याशी तो तादात्म्य पावलेला असतो. त्याच्यामुळे रात्रीत गमिष्यती भविष्यती सुप्रभातम जो कमलकलिकेच्या त्या ह्याच्यात अडकला पाकळ्यामध्ये कमळ बंद झाल्यावर, तर एवढी सगळी लाकडं फोडणारा भ्रमण त्याच्या मनात सुद्धा कधी येत नाही की हे आपण कमळाची पाकळी चिरावीत बाहेर पडावं, इतकं त्याच्यात त्याचं तादात्म्य असतं. जसं मत्स्य पाण्याने पाण्यातील मासा झोप घेतो घेता जावे त्याच्या वंशा देवाकडे, हे जसे एकमेकाच्या ज्याशी अनन्य झालेले असतात त्या, आणि जसं पतिव्रता हे भ्रताराशी अनन्य झालेले असते. पतिव्रते जैसे भ्रतार प्रमाण आम्हा नारायण पैशापणे. तुकाराम महाराज म्हणतात आणि हे संपूया आपण इथे. तुका म्हणे एक विठ्ठलची खरा, या सगळ्या विश्वामध्ये तेवढाच एक फक्त खरा सत्य आहे. तुका म्हणे एक विठ्ठलची खरा येर तो पसारा वाहुगाची, ज्या पसाऱ्याच्या मागे आपण हात धुवून लागतो तो सगळा वाहुगा पसारा असतो, फक्त विठ्ठल हा त्यातला फक्त खरा. थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. सा न कामयमाना निरोध रूपत्वात, म्हणजे ईश्वरी भक्ती किंवा ईश्वरी प्रेम हे कामनायुक्त नसतं तर उलट कामनेच्या ते विरोधी असतं, म्हणजे कामनेचा निरोध करावा म्हणजे ते प्राप्त होतं. असं सांगितल्यानंतर निरोध कशाचा हे पुढच्या सूत्रात त्याने सांगितलं की निरोध हा तू लोकवेद व्यापार न्यासा, म्हणजे लोकांच्या संबंधातला आणि वेदाने सांगितलेला जो काही व्यापार आहे त्याचा न्यास करणे म्हणजे त्याग करणे शारीरिक किंवा मानसिक म्हणजे निरोध. पुढच्या सूत्रात त्यांनी सांगितलं की तस्मिन अनन्यता ईश्वराच्या ठिकाणी अनन्य भाव आणि त्याच्या विरोधी गोष्टीमध्ये घटनांमध्ये उदासीनता, म्हणजे त्याच्या ठिकाणी शारीरिक त्याग आणि मानसिक जर शारीरिक जमला नाही तर मानसिक उदासीनता किंवा साक्षी भाव. काल आपण जे सूत्र बघितलं की अनन्यता म्हणजे काय तर अन्य अन्य आश्रयाणाम त्याग हा अनन्यता, इतर आश्रयांचा आधारांचा त्याग करून फक्त ईश्वराचाच आधार ग्रहण करणे धारण करणे ईश्वराचा आधार ठेवणे याला अनन्यता असं म्हटलं. कालचं आपलं सूत्र बरंच थोडं लांबलं होतं पण आजचं सूत्र त्या मानाने तेच सांगणार आहे, परंतु थोडं तसं ते पावणेसहापर्यंत सांगण्यासारखं आहे. लोके वेदेशु म्हणजे लोकेशु वेदेशु त्या अर्थाने तद अनुकूल आचरण तद विरोधीशु उदासीनता,
अर्थसूत्र
म्हणजे तद म्हणजे परमेश्वराने तरी नेहमी सर्वनाम वापरलेलं आहे, विशेष विशिष्ट नाम असं घेतलेलं नाही, विशेष नाम नाही घेतले. तर लोकांच्या लौकिक व्यवहारात आणि वैदिक व्यवहारात किंवा वैदिक कर्मामध्ये तद त्याला अनुकूल असेल, म्हणजे ज्याच्या संबंधीचं आपलं प्रेम त्याला अनुकूल जे असेल ते आचरण ठेवावं, आणि तद विरोधीशु ते प्रेम कमी होणारं असं जे काही आचरण असेल त्यासंबंधी उदासीनता बाळगावी, म्हणजे साक्षीभाव बाळगावा. उत आसीन म्हणजे वरती असलेला, त्याच्यावर असलेला. सूत्राचा सरळ अर्थ असा आहे की लोकांच्या संबंधात म्हणजे लौकिक आणि वेदेशु म्हणजे वैदिक कर्मामध्ये भगवत भावना दृढ होण्याच्या अनुकूल जी कर्म असतील, ज्याच्यामुळे भगवंतावरचं प्रेम वाढेल अशी कर्म करत राहावी, आणि त्याच्या प्रतिकूल जी काही असतील त्याच्या संबंधी त्याग करावा, त्याचा त्याग करावा की तत्संबंधी उदासीनता बाळगावी. आता इथे आचरण हा शब्द वापरल्यामुळे इथे कर्म वर्तन असा त्याचा अर्थ झाला. आचरण तर आपल्या शास्त्राप्रमाणे चार पाच प्रकारची कर्म आपल्याला या लोकामध्ये व्यवहारामध्ये सांगितलेली आहे. तर पहिला त्याचं वर्गीकरण असं येतं की विहित कर्म, कर्तव्य कर्म आणि निषिद्ध कर्म. निषिद्ध कर्म आणि न करण्याचं कर्म, कधीही करू नये असं निषिद्ध कर्म, आणि विहित निविधियुक्त जे आपलं कर्तव्य कर्म असेल ते करणं, आपल्या शास्त्राप्रमाणे आपल्याला जे सांगितलं असेल ते करणं, त्याच्यानंतर आणखीन त्याच्यात आणखीन त्याचं वर्गीकरण असं येतं की नित्य, नैमित्तिक, काम्य आणि निषिद्ध. आणि त्याच्यात सुद्धा त्याने आणखीन एक हे ठेवलेली आहे, सुटका ठेवलेली आहे की आपल्या हातून नाईलाजानं चुकून अशा तऱ्हेनं जर निषिद्ध कर्म करलं, निषिद्ध कर्म घडलं, तर त्याच्यासाठी प्रायश्चित्ताची सोय आहे, त्याला प्रायश्चित्त कर्म असं म्हणतात. तर असे चार पाच प्रकार आहेत असल्यामुळे याच्यातले नित्यकर्म ही जी आहे ती शरीरशुद्धी, मनशुद्धी, जीवशुद्धी ही कर्म नित्यामध्ये मोडतात. त्याच्यामुळे ईश्वरासंबंधी जी जी काही उपासना साधना सांगितलेली आपल्याला ही सगळी नित्यकर्मात मोडते. आपण ती नैमित्तिक म्हणून धरतो. आपल्याला असं वाटतं की संसारातली आपली सगळी कर्म ही नित्य आहेत, आणि बाकीची ईश्वरासंबंधी जी काही कर्म असतील ती अनित्य असं म्हणण्यापेक्षा सुद्धा नैमित्तिक आहे. त्यामुळे वर्षातून केव्हा तरी एखादा आपण सत्यनारायण केला की आपल्याला धन्य वाटतं, कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं. पण उपासना ही नैमित्तिक नसून नित्य आहे. म्हणून आपल्याकडे पूर्वी अशी ही होती की संध्या ही ब्राह्मणाने नाही केली तर त्याला पाप लागेल, पण केली तर काही विशेष त्याचं काही घडलं असं नाही, पुण्यात्मक ते कर्म नाही आहे, ती केलीच पाहिजे, करायलाच पाहिजे. असल्यामुळे ती केली तर काही पुण्य मिळत नाही, पण नाही केलं तर पाप लागतं अशी समजत होती, असं शास्त्र अशी पूर्वी शास्त्राज्ञ होती. तर त्याच्यामुळे नित्य कर्म हे शरीरशुद्धी, मनशुद्धी, साधना असलेलं, नैमित्तिकपणे काही विशिष्ट निमित्ताने घडलेली कर्म. म्हणजे आता हल्लीच्या सामाजिक याच्यामध्ये परंपरेमध्ये म्हणजे वाढदिवस, हॅपी बर्थडे, नंतर मुंज, लग्न, नंतर या निमित्ताने इतर झालेल्या पार्टीज, समारंभ वगैरे, आणि त्या समारंभाला जोडून एखादं जर धार्मिक कृत्य एखाद्याने जर केलेलं असलं तर ते हे सगळं नैमित्तिकपणे मानतं. म्हणजे कसं बाबा प्रमोशन मिळालं ऑफिसमध्ये, मग आम्ही ओनरशिपचा ब्लॉक घेतला, मग त्याच्यानंतर आणखीन त्याच्यामध्ये धंद्यात बरकत आली, धंदा चांगला झाला. अशी चार पाच कारणं एकत्र झाली तेव्हा असं वाटलं की एक सत्यनारायण करावं. माणसाची आपली प्रवृत्ती की हे असं असतं की तीन चार गोष्टी जेव्हा एकत्र चांगल्या घडल्या तर त्याला तेही पडेल असं होतं की हे असं काय चाललंय आपल्या याच्यामध्ये, काहीतरी त्या देवाचं आपण काहीतरी असं असतं उसने फेडून टाकायला पाहिजे, म्हणून मग सत्यनारायण करून मोकळा होत असतो. म्हणून अनेक ठिकाणी अनेक संत असं म्हणतात की असत्य मार्गाने मिळवलेलं कमावलेलं धन हे सत्यनारायणामध्ये खर्च करणं, अशी सर्व ठिकाणी बहुतेक याच्यामध्ये त्यांनी एका ठिकाणी असंही म्हटलं होतं याच्यामध्ये, त्यामुळे भगवंताला मान्य नसलेल्या अनेक मार्गाने पैसे मिळवून मग भगवंताचं मंदिर बांधणे तिथे, त्याच्यामुळे गंमत. आणि अशा मंदिरांची गंमत काय होते की लोक त्याला ज्याने मंदिर बांधलं त्याच्या नावाने ओळखायला लागतात. म्हणजे दिल्लीमध्ये बिर्ला मंदिर बघितलं का तुम्ही? असं हैदराबादचं बिर्ला मंदिर काय सुंदर आहे असं म्हणतात. अरे ते व्यंकटेशाचं मंदिर आहे कुठे लक्षात येत नाही, बिर्लानी बांधलेलं असल्यामुळे ते बिर्ला मंदिरच होऊन जात. तस आता इथे याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे या सूत्रामध्ये की एक तर भक्त ही सर्वच कर्म त्याची फळ ही त्याला ईश्वराला अर्पण करत असतो, त्यामुळे फलाशाच्या त्या ठिकाणी त्याची इच्छा राहत नाही, फलाची आशा राहत नाही. आहेत बा या सूत्रात त्यांनी काय सांगितलंय की भक्तीला प्रतिबंधक असणारी जी कर्म असतील तिचा त्याग करावा, ती टाकून द्यावी. आणि याला त्यांनी उदाहरण तीन चार दिलेली आहेत की आणि अशा वेळेला मोठ्या माणसाची आज्ञा जर भगवंताच्या याला प्रतिकूल असेल तर ती मानू नये असं असं भक्तासाठी नियम आहे शास्त्रार्थाचा. म्हणून प्रल्हादानं पित्याची आज्ञा मानली नाही, भरतानं कैकेयीची निर्भत्सना केली, बळीनं शुक्राचार्यांचं म्हणणं ऐकलं नाही. म्हणून तिथे स्मर्तव्यम सरसम विष्णू विस्मर्तव्यवन जातुचित, म्हणजे भगवंताच्या स्मरणाच्या जे जे आड येत असेल ते कर्म प्रतिकूल असं समजून त्याचा त्याग करावा, त्याच्या ठिकाणी उदासीन राहावं. आणि भगवंताच्या या भावनेला भगवत भावनेला खत पाणी घालणारे जे जे कर्म असतील ती अनुकूल कर्म असं समजून ती कर्म करायला काही हरकत नाही. म्हणजे भगवंताला अनुकूल अशी कर्म करणं, भगवत भावनेला प्रतिकूल अशा कर्मांचा त्याग करणं, नंतर सर्वसाधारण सामान्य माणूस संकटामध्ये भगवंतावर भगवंताचा धावा करावा, त्या संकटात त्याचे त्याची आठवण करावी, सर्व कर्माचं फळ कर्मासकट भगवत चरणी झाल्यानंतर समर्पण करावं, आणि हे करत असताना अहंकार आणि अभिमान याचा एका बाजूने त्याग करत राहावा. त्यांनी इथे आणखीन एक हे दिलंय की समजा एखादं विधान आपल्या या भगवत भक्तीच्या जर आड येत असेल आणि ते असं शास्त्रात दिलेलं असेल समजा, जसं वरती सांगितलं की मोठ्या माणसाची आज्ञा ही सतत मानली पाहिजे, पण मोठ्या माणसाने आपल्याला भगवत भक्तीच्या प्रतिकूल जर आज्ञा केली आहे तर ती मानावी की नाही, तर इथे त्यांनी त्याचंही हे अशी त्याचा अर्थ असा दिलेला आहे की अशी वाट काढलेली आहे की ती शास्त्रार्थामध्ये शास्त्रामध्ये अशी जरी आज्ञा असली की आपण भगवत भक्तीचं कर्म करत असल्यामुळे ती अन्य कुणाला तरी लागू आहे पण ती आपल्याला लागू नाही असं म्हणून तिथे त्या आज्ञेचं आपण पालन केलं पाहिजे असं नाही. त्यांच्यासाठी त्यांनी हे दिले की जरी वेदे बहुत बोलले, वेदाने खूप खूप काही सांगितलेलं असतं, कारण बहुतेक वेद हे कर्मकांड आणि कर्मकांड म्हणजे कर्मकांडासाठी म्हणजे इच्छा पुरवण्यासाठी केलेले विविध प्रकारचे यज्ञ असं वेदाचं स्वरूप असल्यामुळे महाराज म्हणतात वेद अनंत बोलला अर्थ इतुकाची साधला, निजनिष्ठे नाम गावे आणि भगवंताची विठोबाची शरण गावे. जरी वेदे बहुत बोलले विविध भेद सूचिले तरी आपण हित आपुले तेची घेते. या सूत्रामध्ये त्यांनी एक आपल्याला सामान्य नियम सांगितलेला आहे, जेव्हा अमुक गोष्ट करावी का अमुक गोष्ट करू नये अशा तऱ्हेचा ते लोक असं म्हणतात आणि आपण तसं करावं का, तर लोकांनी अमुक करू नका असं सांगितलंय पण आपण ते करावं का करू नये असा जेव्हा प्रश्न असतो तेव्हा जिथे त्याला थंब रूल ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये सर्वसामान्य नियम असं सांगितलंय की आपल्याला एखादी घटना एखादं कर्म ईश्वराच्या जवळ नेणार आहे का ईश्वरापासून लांब नेणार आहे हा विचार करून जवळ भगवंताच्या जवळ नेणारे कर्म अवश्य करावं ते शास्त्रात सांगितलेलं असो किंवा नसो, ते सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने जरी ते त्याज्य असलं तरी ते अवश्य करावं, पण त्याच्यापासून लांब नाही भगवंत भावनेपासून लांब नेणारं भगवंताचं प्रेम कमी होईल अशा तऱ्हेचं जे काही काम कर्म असेल कृत्य असेल कार्य असेल ते सर्व लोकांनी करायला सांगितलं तरी भक्तांनी करू नये असं या सूत्रात सांगितलं. थांबूया इथे. जय जय रघुवीर समर्थ.